स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग तिसरा, अध्याय 80. या अध्यायाचं नाव आहे छाया. सृष्टीनं उग्र स्वरूप धारण केलं. शेतकरी आपल्या काळीची मशागत करून पाळी गोपाळी करून बसले. सर्वांची दृष्टी चातकाप्रमाणे मेघमंडळाकडे लागून राहिली. फटाटोपो भयंकरा याप्रमाणे मेघ गर्जना करी. आकाशात चहूकडे धुराचे पोकळ फसवे ढग इकडून तिकडे सैरावैरा उन्हाड पोरांप्रमाणे धावत असत आणि या पोरांना दृष्ट लागू नये म्हणून मध्येच किंचित कुठे बारीकसा तीट लावल्याप्रमाणे एखादा काळा ढग दिसे. पावसाचे पाणी नसल्याने जनतेच्या तोंडचेही पाणी पळाले. मुसलमान, ख्रिस्ती आपापल्या परीने परमेश्वराची प्रार्थना करीत होते. ब्राह्मण लोकांनी अनुष्ठाने आरंभिली. देवळातल्या देवांना पाण्यात कोंडलं. गोरगरीब देवाला हाका मारू लागले. जनतेच्या अंतःकरणानं ठाव सोडला. धारण कडकडली. आईला मूल जड झाले. टिळकांचा सगळा विश्वास प्रार्थना आणि उपासांवर होता. ते आता एकाच वेळेला जेवीत, कधीकधी तेही वर्ज करीत. जेवायला बसले की एखाद्या वेळेला त्यांचा कंठ दाटून ये. ते म्हणत, माझे आप्तमित्र अन्नाला महाग झालेले पाहून मी हे अन्न खाऊ तरी कसं, त्यापेक्षा दे ते माझ्या भुकेल्या बंधू भगिनींना. घरात असेल नसेल ते पीठ मीठ ते गरजू लोकांना वाटू लागले. दुष्काळात 13वा महिना. पिसा झाल्या. पिंजरे घरोघर येऊ लागले. चहूकडे डांबर जाळल्याचा वास येऊ लागला. टोचणी सुरू झाली. लोक बाहेर पडले. आज हा तर उद्या तो अशा बातम्या पसरू लागल्या. त्यावेळी टिळकांनी एक धुरी कुठे वाचली आणि ती मज्जवळून तयार करून घेतली. जो कोणी येईल त्याला ते ही ओंजळ ओंजळ धुरी वाटू लागले. या धुरेने उंदीर, घुशी, डास, पिचवा जात. देवाच्या कृपेनं आणि माणसाच्या कर्तबगारीनं प्लेगोबा थोपले तर वाघोबा कोपले. दुष्काळामागे दुखणे ही दुक्कल पाहून काळजाचं पाणी पाणी आणि बोलण्याची शिराणी झाली. साताऱ्याला पहिली मानमोडी झाली. हिनं प्लेगावर ताण केली. कुटुंबातील 10 पैकी एक उभा, बाकी सगळं बिछाण्यावर. रानातली जनावरं रानात आणि घरातली धर्मकुठी डांबलेली. त्यांना चारा वैरण देण्याकरता कोणीच नाही. खायला पैसा नाही, बत्तीला तेल नाही, पाणी द्यायला माणूस नाही. असे त्यावेळेला ऐकले की एका माणसाने जवळ पैसा नसल्यामुळे आपली एक गाय देऊन 2 डाळिंबे खरेदी केली. ही करुणाजनक स्थिती पाहून टिळकांनी अल्प दवाखाना आणि स्वल्प अन्नछत्र खुले केले. एक काढा रोज मी 3-4 शेड करवून ठेवी. हे औषध, दूध, साबुदाणे, साखर, घासलेट आणि आगपेट्या ह्या जिन्सा टिळक सकाळी 8 पासून 12 पर्यंत वाटीत. कर्मठ, मराठे, महार ह्या सगळ्या लोकांना या जिन्सा वाटण्यात येत. टिळकांचं भजन रोज सकाळ संध्याकाळ चालूच असे. आम्ही ज्या बिनभाड्यांच्या घरात राहत होतो ते खाली करण्याच्या रोज सूचना येत. घर जरी बिनभाड्याचे होते तरी हातात कडीतडे नसल्यामुळे आम्ही त्या सूचनांना दाद देत नव्हतो. दुष्काळ आणि मानमोडीच्या कचाट्यातून हवालदिल झालेली जनता एकदाची बाहेर पडली. या दिवसात टिळकांनी पुष्कळ अभंग लिहिले. दत्तूच्या लहानपणापासून मला पोटदुखीचा त्रास आहे आणि एकावेळी ही फारच उचल खाते. त्याप्रमाणे एकदा माझं पोट दुखत होतं. टिळक पहाटे उठत आणि आधी शेगडी पेटवून माझ्या खाटेखाली ठेवीत. नंतर आपण चहा घेत. अलीकडे टिळक माझ्याजवळ फार बोलत. म्हणजे त्यांचा पूर्वी माझ्याशी आबोला होता असा अर्थ नाही. आता म्हणजे त्यांना वेळ नसूनही ते वेळात वेळ काढून येऊन माझ्याशी बोलत बसत. मला त्यांचं बोलणं मुळीच आवडत नसे. मी कधी त्यांना हुंकार देत असे तर कधी म्हणे पुरे तुमचे चराट. मला ते मुळीच आवडत नाही. कशी वेळ येईल ठाऊक नसते. नेहमी शुभ बोलावे. घराभोवती देवाचे दूत असतात. ते अस्तू अस्तू म्हणतात. ते म्हणत, मी काय वाईट बोलतोय. 2 प्रवासी वाटेने जातात. एकाचे स्टेशन आधी येते, एकाचे मागून येते. त्यात काय आहे, भिण्यासारखं काय झालं? मी आपला बोलायला काही विषय हवा म्हणून विषय काढला, आणि त्यात वाईट काय ते झालं? कोणती वेळ केव्हा येणार ते ठाऊक असते का? आधी तशी नोटीस थोडीच येते. लेकराला बाहेर किती वेळ राहू द्यायचं हे एक आईलाच कळते. ते खेळून दमले थकले की ती पुढे येऊन त्याला उचलून आपल्या जवळून घेते, त्याला विसावा देते. तसेच देव करतो. आज नाही उद्या तो प्रत्येकाला उचलून नेईल. आपण त्यावेळेला हातपाय झाडण्याऐवजी त्याची उत्सुकतेने वाट पाहायला हवी. मनुष्यानं आपल्या परिस्थितीतून एक मुठभर मोठं व्हायला पाहिजे, नाहीतर दोघांपैकी एक गेल्यावर मागे राहणाऱ्यांना रडत बसणं म्हणजे त्या परिस्थितीचं गुलाम होणं आणि ईश्वरी इच्छेचा अनादर करणं आहे. एखाद्या बाईचा नवरा मेला की ती दुःखातिरेकाने मूर्ख बनते. आपल्यावर मुलाबाळांसंबंधी काही जबाबदारी आहे हे ती विसरून जाते. वाटेल त्या वेळेला आणि वाटेल तिथं ती रडत बसते. आपल्या शोकाचा परिणाम कोणाकोणावर होतो आहे इकडं कधी तिचं लक्षच राहत नाही. आणि दुःखाचं समाधान करण्यास ज्या आयाबाया येतात त्या तर मेलेल्या माणसाचे असतील नसतील ते गुण आठवून तिच्या शोकाग्नीत आणखी तेल ओततात. तिचं समाधान करण्याचं बाजूलाच राहतं. मृताच्या आपताना कोणती गरज आहे, त्यांचं सहाय्य कसं करता येईल, आपल्या दुःखाचा त्यांना कसा विसर पडेल, इकडं कुणाचंच लक्ष नसतं. जमावं त्यानं तिला रडबावं, दुःखाच्या खपल्या काढाव्यात. 100 माणसांनी यावं, 100 वेळेला तिनं रडावं आणि घरातलं वातावरण कायमचं उदास करून टाकावं. त्या बाईचे डोळे रडून रडून फुटतात आणि मुलाबाळांच्या शरीर प्रकृतीवरही परिणाम होतो. त्यांचं असं बोलणं ऐकून माझ्या काळजाचंच कोणी लचके तोडत आहे असं मला वाटे. ज्याप्रमाणे वैष्णवाच्या मुखावर मुद्रा असली की तो वैष्णव समजावा, त्याप्रमाणे ख्रिस्ती लोकांच्या घरी मृत्यू झाला की त्याच्या ड्रेसवरून कळते. मला ते मुळीच आवडत नाही. काळी घाडी, काळा घोडा, काळी पेटी, काळे लुगडे, काळ्या फिती, पत्राभोवती काळी बॉर्डर, हे आहे काय? देवाकडे जाणे हे काय अशुभ आहे? जो अमर, जो पवित्र, त्याच्याकडे जाणं अशुभ आहे का? पावित्र्याचे द्योतक काळे का पांढरे? मी जर तुझ्या अगोदर गेलो तर असे काही करू नका, मला सर्व शुभ्र असू द्या. अहो, हे तुम्ही काय आरंभलंय मला काही कळत नाही. मी तुझ्या आधी जाणं अधिक हिताचं आहे. त्यात कोणतं हित आहे आणि कोणतं अहित आहे हे काही मला कळत नाही, पुढे कळेल. मी मेल्यावर तू किंवा मुले मुळीच शोक करीत बसू नका. माझी खात्री आहे की देवाकडे आपल्याला जायचे आहे आणि त्यात शोक करण्यासारखे काही नाही. तोच मला नेईल आणि तोच तुमची पुढे व्यवस्था करील. टिळकांना भेटलेला मंबाजी त्यांना आता अधिकच प्रतिबंध करू लागला. बंगला सोडा म्हणून तगादे येत, पण बंगला काही सुटला नाही. दोन्ही वेळेला भजने चालत. मंबाजीचे कामगार दोन्ही वेळेला न चुकता आणि धाकांना आणि ताकदींना न जुमानता भजनाला येत. मग टिळक नेहमी चर्चमध्ये उपदेश करू लागले. त्यावेळी चर्चची इमारत निराळी नसल्यामुळे उपासना शाळेतच भरे आणि हेच देऊळ समजण्यात येईल. पण शाळा मंबाजीच्या ताब्यात, तेव्हा तो ती वारंवार बंद करी. टिळक म्हणत, शेरावाशाचे काय होईना, पण स्वतःचे तुमच्या हाताने बांधलेले मंदिर तुम्ही बांधा. एकभुक्त रहा, हाल सोसा, पण स्वतःचं मंदिर बांधा. दुसऱ्याच्या उंजळीनं किती दिवस पाणी पिणार? ताटाखालची मांजरं किती दिवस राहणार? एक शतक झाले तुम्हाला ख्रिस्ती होऊन, अजून रांगती बाळेच का राहणार? तुमचे वाडवडील असेच होते का? तुम्हाला त्यांचा अभिमान नको का? तुम्ही आपली मान दुसऱ्यापुढे वाकवणार का? वाकवता तुम्ही? मिशनरींना ते सांगत, आम्हाला तुम्ही आपल्या हाताने किती दिवस भरवणार? आपल्या पायावर आम्हाला उभे राहू द्यात, मध्ये मध्ये येऊ नका. आम्हाला पोहू द्यात, गटांगळ्या खाऊ द्यात, बुडू द्यात, वाहू द्यात, मरू द्यात, पण तरंगायला शिकू द्यात. मला ते म्हणत, पहा, अशी वेळ येईल की हेच ख्रिस्ती लोक आणि मिशनरी माझ्या विरुद्ध होतील, पण मला जे त्यांच्या हिताचे वाटते तेच मी बोलणार आणि तेच करणार. मी छळ सोशीन, पण मरेपर्यंत त्यांचे हित करीत राहीन. पण एका मंबाजीखेरीज कोणीच ख्रिस्ती माणसाने किंवा मिशनरीने टिळकांचा छळ केला नाही. उलट सगळे अगदी सगळा सोयऱ्यांप्रमाणे वागले. माग सरता सरता किंचित उन्हाळा भासू लागला. सूर्यापेक्षा वाळूच अधिक ताप देऊ लागली होती. रविवारी मंबाजींना उपासनेच्या दिवशी किल्ल्या दिल्या नाहीत. शाळा बंद आणि मंबाजीचा निश्चय की आज काही झालं तरी किल्ल्या द्यायच्या नाहीत. मंडळी टिळकांकडे सांगायला आली, आज स्वर्गाची द्वारं बंद झाली. टिळक म्हणाले, होऊ द्यात, देव देवळात राहत नाही. जेथे कोठे दोघे तिघे एका दिलाने मजकरता जमाल तिथं मी आहे असं प्रभू म्हणतो. चला आपण मैदानात झाडाखाली मंदिर उघडू. टिळक निघाले, त्यांच्या मागे मंडळी निघाली. मंबाजीनं ते दुरून पाहिले. लागलीच एक मुलगा धावत धावत किल्ली घेऊन मंडळींच्या मागे आला आणि त्यांनी सगळ्यांना मागे फिरवले. जे बंद होते ते देवाचे मंदिर खुले झाले. त्या दिवशीच्या टिळकांच्या भाषणाने मंडळींचे डोळे ओले झाले. त्यांच्या उपदेशाचे प्रतीक दासा म्हणे ख्रिस्ता तुझ्या कंथेवरी मला जागा करी थोडं किशी असं होतं. भाषण संपता संपता टिळकांनी सांगितले, आज माझा हा तुम्हाला शेवटचा उपदेश आहे. मी पुन्हा या मंदिरात पाय टाकणार नाही. मी येथून जाईन तो पुन्हा ह्या साताऱ्यास पाणी पिणार नाही. लोक रडू लागले. टिळकांचे म्हणणे खरे झाले. तो त्यांचा या मंदिरातील शेवटचा उपदेश ठरला. परंतु परमेश्वराची योजना किती विलक्षण असते नाही. ज्या साताऱ्याच्या मंडळींना उपदेशांसाठी शाळेत जमावे लागले त्या सातारच्या मंडळींना टिळकांच्या मृत्यूनंतर एक नवीन सुंदर मंदिर मिळाले आणि त्या मंदिराचे नाव टिळक स्मारक मंदिर असे ठेवण्यात आले. ज्याप्रमाणे एखादा लबाड माणूस आपले कार्य साधण्यासाठी काहीतरी कारण शोधत असतो त्याप्रमाणे मृत्यूला काहीही कारण पुरते. ठेच गुचकी वगैरे वगैरे काहीही त्याला चालतं. अलीकडे गुऱ्हाळं चालू झाली होती. भजन झाल्यावर उसाचा रस आणीत आणि इतरांबरोबर कधीकधी टिळकही घेत. तो त्यांना बाधला असावा. ते आजाऱ्याप्रमाणे दिसत तरी त्यांच्यामुळे त्यांच्या व्यासंगात काही व्यत्यय नाही आला. ते रात्री हवे तेव्हा उठून लिहित बसत. मी त्यांच्या मागे पुन्हा भुणभुण लावली, आजाराला अडचणीला आपल्याजवळ एकही पैसा नाही. आपल्याला काहीच करता येऊ नये म्हणजे काय? पैसा तुम्हाला वैऱ्यासारखा दिसतो पण पुढे औषध पाण्याचं कसं होणार? ते म्हणत, आम्ही काय प्यावे काय खावे हे तो जाणतो. माझी खात्री आहे की औषध पाण्याला तो काहीही कमी पडू देणार नाही. माझ्या अंत्यविधीलाही तो कमी पडू देणार नाही. माझ्या मागे एक महिनाभर तुम्हाला दुःखात बसून खायलाही तो देईल. पुढे मात्र तुमचे तुम्ही पाहून घेतले पाहिजे. एक महिना दुःखाला पुरे झाला. आता डॉक्टर केळकर वरचेवर येऊ लागले. एक दिवस रात्री 3 वाजता उठून टिळक माझ्या खोलीत आले. ते मला झोपेतून कधीच उठवत नसत. कारण मला झोपेतून उठवले म्हणजे अधिकच कापरे भरते. मला उठवून ते म्हणाले, मी तुला आजपर्यंत फार त्रास दिला, मला क्षमा कर. आज तुम्हाला त्याची काय आठवण झाली? तुम्हाला काही होत आहे की काय? मी घाईघाईनं उठून शेगडी पेटवली आणि शेजारी धनाजींकडे जाऊन त्यांना उठवले. आम्ही परत आलो ते टिळक लिहित बसले होते. कसे वाटते गुरुजी? बरं आहे. धनाजी गेले, मीही निजले. रात्री बसून टिळकांनी आपले मृत्यूपत्र तयार केले. जवळ एक दिडकी नसताना टिळकांनी मृत्यूपत्र कसले केले असे वाटले म्हणून त्यातील काही भाग खाली दिला आहे. त्याची एक नक्कल दत्तूकडे पाठवली, एक मिशनकडे आणि एक स्वतःजवळ ठेवली. मृत्यूपत्र असे आहे, देवावर ख्रिस्तावर व सौंदर्यावर, कंसात सौंदर्याची माझी स्वतःचीच काही कल्पना आहे. तर सौंदर्यावर जर खरेखुरे प्रेम नसते, जर येशूवर मी प्रेम करणारा नसतो तर मी काही वेगळाच मनुष्य झालो असतो. याचे कारण माझे जीवितासंबंधी असलेले विशिष्ट मत. कीर्ती किंवा अपकीर्ती मला बुडबुड्यासारखी वाटते. माझ्या मृत्यूनंतर माझी अपकीर्ती केल्याने जर मनुष्यांचा कार्यभाग होणार असला तर त्याने ती खुशाल करावी, मला त्याचे काही वाटत नाही. कालमर्यादा ही माझी जीवितांची व्याख्या नाही, तर उपयुक्त कार्य कर्तृत्व ही आहे. उपयुक्त कार्य जर माणसाच्या हातून होत नसले तर त्याने मरावे हे बरे. मला जगात जिकडे तिकडे एक सौंदर्य किंवा कुरूपता या दोन गोष्टी दिसतात. सौंदर्यावर माझी आवड आहे म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो. ख्रिस्तावर माझे एवढे प्रेम असण्याचे कारण तो अशा सौंदर्याचा सागर आहे, नवे सौंदर्य सर्वस्व आहे. तो स्वतःच या सौंदर्याचा पुतळा आहे. स्वर्गप्राप्तीच्या आशेने किंवा नरकप्राप्तीच्या भीतीने कोणाला या सौंदर्यावर खरेखुरे प्रेम करता येणार नाही. प्रेम निरीच्छ आहे. माझी या सौंदर्यावर आवड आहे म्हणून मी त्याच्यावर खरेखुरे प्रेम करतो. स्वर्ग व नरक या दोन अवस्था असून आत्मा या दोहोतून एका अवस्थेपर्यंत जातो असे माझे मत आहे. त्या मताच्या मनुष्यामधून जर ख्रिस्ताचे वास्तव्य नाहीसे झाले तर तो मनुष्य अगदी भयंकर बनेल. ज्या ठिकाणी माझ्या अस्थी ठेवण्यात येतील तेथे जर एखादी कबूर उभारावी अशी माझ्या आप्तमित्रांची इच्छा असली तर त्यांनी त्या कबरेवर पुष्कळ अजूनी उणा, प्रभू मी पुष्कळ अजूनी उणा हा चरण कोरावा. माझ्या नावाचे पूर्वी त्यांनी रेव्हरंड अगर मिस्टर अगर रारा ह्यातले कोणतेही उपपद लावू नये. त्यांनी एन व्ही टिळक असे इंग्रजीप्रमाणे लिहू नये तर मराठीत नारायण वामन टिळक असे लिहावे. माझ्या आप्तमित्रांना माझे असे कळकळीचे सांगणे आहे की कवी किंवा एखादा सन्मानदर्शक शब्द माझ्या नावापुढे न घालण्याची त्यांनी अवश्य खबरदारी घ्यावी. देवाज्ञा कधी होईल हे कुणाला काही सांगता येत नाही आणि तिचा उगाच कुणीही विचार करत बसू नये. देवाज्ञेला मी कधीही मृत्यू म्हणणार नाही कारण ती देवाची आज्ञा आहे, देवाचे बोलावणे आहे, ती नवजीवन जागृती आहे. या मृत्यूचा विचार माझ्या मनात आला तो मला कधीही निरुत्साही करणार नाही. अनायासेन मरणम विनादैन्येन जीवनम, मरताना त्रास नाही आणि जिवंत असतानाही त्रास नाही हा ख्रिस्ती मनुष्याचा हक्क आहे आणि हा ख्रिस्ताच्या द्वारे मी कल्पनेच्या पलीकडे अनुभवित आहे. मी जितकी आपल्या देशावर प्रीती करतो तितकी मी आपल्या आईबाबांवर, बायकोवर, लेकरांवर, मित्रांवर फार काय स्वतःवरही केलेली नाही असे मला वाटते. हिंदी ख्रिस्ती धर्माला आपल्या चर्चेसची वृद्धी करण्याचा, त्यांना खरेखुरे स्वातंत्र्य आणि चैतन्य पूर्ण करण्याचा अगदी निधिध्यास लावावा. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराचे दहन करावे, प्रेतयात्रेच्या वेळी काळा रंग वर्ज्य करावा, आपल्या अस्थी अहमदनगरच्या सिमेटरीत ठेवाव्या व नगरच्या ईश्वर विद्येच्या वर्गात स्वतःचे व डॉक्टर ह्यूमचे चित्र शेजारी शेजारी लावून डॉक्टर ह्यूमच्या चित्राखाली ह्याने स्वतःच्या चित्राखाली ह्याला सांभाळले असे शब्द लिहावे असेही त्यांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवले. मिसेस ली म्हणजे डॉक्टर ह्यूमची मुलगी साताऱ्यासच असत. त्यांना टिळकांनी त्याच वेळेला खालील पत्र टाईप केले. सातारा 4/12/18. माय डिअर मिसेस ली, आय एम सडनली बिकम सो व्हेरी सिक विथ अ पेन इन माय हार्ट दॅट आय थिंक आय शॅल बी कॉल्ड अवे ॲट एनी मोमेंट टू नाईट. आय एम क्वाईट रेडी. आय लीव द फॉलोईंग विशेस अँड मेसेजेस. 1. द मिशन. आय होप विल टेक केअर ऑफ माय वाईफ. शी इज अँ एंजल बट शी हॅज हर वीकनेसेस. विल यू बी हर सिस्टर. 2. ख्रिस्तायन. ख्रिस्तायन इज इनकम्प्लीट. हेल्प तारा अँड ट्राय टू डेव्हलप हर पोएटिकल इन्स्पिरेशन्स दॅट शी मे फिनिश इट वन डे. 3. डू नॉट मेक मच ऑफ मी एनिवेअर when I am gone. I have not accomplished 1,000th part of what God made me capable of accomplishing. I wish nothing from you all or from the world but pardon. 4. Burn my remains. If any monument is to be raised over it, say on it, Pushkal Azuni Una, Prabhu Mi, Pushkal Azuni Una. Write no name but only this, somebody that in right earnest loved Jesus and his countrymen. 5. These persons are very dear to me. My wife first, Tara and Dattu, Dr. Hume, Hattie Bruce, yourself, Jaibai Gayakwad, Bhaskar Uzgare, Manohar Uzgare, Mr. Edwards, Shriyut Narayan, चंदावरकर, भद्राबाई मडगावकर अँड डॉक्टर मॅकनॉल. टेल देम सो. माय मेसेजेस टू इंडिया, फॉलो जीजस. टू माय ख्रिश्चन ब्रदर्स अँड सिस्टर्स, युअर लाईफ इज इन क्राईस्ट युअर लाईफ इज इहिम अँड नथिंग एल्स. 3. टू मिशनरीज, सीज टू बी फादर्स अँड मदर्स बट रिअल ब्रदर्स अँड सिस्टर्स. नो हाऊ टू ॲप्रिशिएट, ट्रस्ट पीपल अँड टेक द प्लेस ऑफ इंडियाज रिवर्ड सेंट्स. 4. टू ऑल, आय लिव्ड ॲज अ फ्रेंड अँड डाईड ॲज अ फ्रेंड ऑफ ऑल अँड आय एम शुअर आय एम स्टील बोथ हियर अँड हियर आफ्टर. युअर सिन्सिअरली, नावा टिळक.